या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 हून अधिक पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60 हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
सर्वच प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत असताना प्रमाणानं कमी दिसणारे कॅन्सरही वाढताना दिसत आहेत, त्यापैकी एक म्हणजे मल्टिपल मायलोमा होय। तर हा कॅन्सर होण्याचे आपल्याला काय कारणं सांगता येतील?
मल्टिपल मायलोमा हा प्रमाणाने कमी आढळणारा रक्ताचा कॅन्सर समजला जातो। यामध्ये रक्तातील प्लाझ्मा सेल्सची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते। सर्व प्रकारच्या कॅन्सर्समध्ये सुमारे 1% थोडेसे कमी असे या रुग्णांचे प्रमाण आहे। तर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 1% मृत्यू हे मल्टिपल मायलोमामुळे होताना दिसतात। मल्टिपल मायलोमा होणाऱ्या कारणांमध्ये विषारी रसायनांचा प्रामुख्याने समावेश आहे। यामध्ये पाणी, आपण घेतो तो आहार, आत घेतो ती हवा, यामधून ही रसायने शरीरात प्रवेश करतात। तर ज्यांची व्याधिप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे अशा रुग्णांना हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो। कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असणे, वजन जास्त असणे, 65 वर्षे वयापेक्षा अधिक व्यक्ती, किरणोत्सर्गाचा संसर्ग, तसेच रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणारी मंडळी ही याची काही प्रधान कारणे होत।
या मल्टिपल मायलोमा नावाच्या कॅन्सरमध्ये प्राधान्यानं कोणती लक्षणं दिसतात?
कित्येक वेळा मल्टिपल मायलोमा हा इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणून समजला जातो, म्हणजे रुग्णाला कोणतंही लक्षण असत नाही तरी देखील केलेल्या तपासण्यांमध्ये मल्टिपल मायलोमाची लक्षणे दिसतात। तर ज्या रुग्णांना लक्षणं येतात त्यापैकी कमालीचा अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना असणे हे एक प्राधान्याने दिसणारे लक्षण आहे। रक्ताची कमतरता, भूक कमी होणे, मनात गोंधळ होणे, चक्कर येणे, सारखी तहान लागणे, विविध इन्फेक्शन्स वरचेवर होणे, दम लागणे, वजन कमी होणे, तर कित्येकदा रुग्णाची किडनी फेल झाली आहे या दुसऱ्याच आजारातून मूळ आजार मल्टिपल मायलोमा झाल्याचं लक्षात येतं।
मल्टिपल मायलोमा या आजाराकरता कोणकोणत्या चिकित्सा पद्धती उपलब्ध आहेत आपण काय सांगाल?
प्रायः हा उपलब्ध असणाऱ्या चिकित्सा पद्धतींमध्ये आधुनिक शास्त्रातील केमोथेरपी, रेडिएशन, स्टेम सेल ट्रान्सप्लांट किंवा अलीकडेच अगदी यावर्षीच म्हणता येईल अशी नव्याने आलेली जीन थेरपी आणि याबरोबरच आयुर्वेदीय चिकित्सा असे पर्याय रुग्णांसमोर असतात।
मल्टिपल मायलोमाचं निदान झालेल्या रुग्णांबाबत रसायू कॅन्सर क्लिनिकचा चिकित्सेचा दृष्टिकोन हा कसा असतो?
नेहमीच्याच तत्वाप्रमाणे रसायू कॅन्सर क्लिनिक मल्टिपल मायलोमाची चिकित्सा करत नाही, तर ज्या रुग्णास मल्टिपल मायलोमा झालेला आहे त्या रुग्णाची चिकित्सा केली जाते। रुग्णाला झालेली लक्षणं कोणती आहेत त्याचा बारकाईने अभ्यास केला जातो। ह्या रुग्णाला ही लक्षणे कोणत्या हेतूंनी झालेली आहेत त्या हेतूंचा अभ्यास केला जातो, म्हणजे ज्याला आपण कारण म्हणूया। कोणत्या कारणाने आजार झालेला आहे हे जर लक्षात आलं तर चिकित्सा अधिक फलद्रूप होते हा आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा नियम. म्हणून इथे कारणांचा शोध प्रामुख्याने घेतला जातो आणि त्यावर आधारित या रुग्णांचं आयुर्वेदीय निदान केलं जातं. साहजिकच प्रत्येक रुग्णाचे कारण वेगळे असल्यामुळे चिकित्सेतील बदलही व्यक्तिसापेक्ष असू शकतात. तसेच ज्या अवस्थेत हा रुग्ण रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आलेला आहे त्या अवस्थानुरूप चिकित्सेची योजना केली जाते. बऱ्याच अंशी आयुर्वेदाकडे येणारे रुग्ण हे सध्या प्राधान्याने वापरल्या जाणाऱ्या आधुनिक शास्त्राची चिकित्सा निरुपयोगी ठरल्यानंतरच येताना दिसतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये रिफ्रॅक्टरी केसेस किंवा चिकित्सा घेऊन रुग्णाला उपयोग होत नाही, कॅन्सरच्या पेशी अधिक बळावल्यात, ज्यांना रेझिस्टन्स प्राप्त झालेला आहे, अशा स्वरूपाचे रुग्ण ज्यावेळेला येतात अशा वेळेला चिकित्सेचे मुख्य उद्दिष्ट हे रुग्णाची आयुष्याची प्रत कशी सुधारेल आणि रुग्णाचं ओव्हरऑल सर्व्हायवल म्हणजे रुग्णाला दीर्घायुष्य कसं मिळेल हे प्राधान्याने पाहिलं जातं. तर जे रुग्ण या आजाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये येतात अशा रुग्णांना या आजाराचा पुनरुद्भव टाळणे हा चिकित्सेचा प्राधान्यक्रम असतो.
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये नेहमीप्रमाणे उशिरा येऊनही रुग्णास फायदा झाल्याची काही उदाहरणं आपण सांगू शकता का?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये केवळ मल्टिपल मायलोमाच नव्हे तर अनेक प्रकारचे कॅन्सरचे रुग्ण हे कॅन्सरच्या प्रगत अवस्थेमध्येच येताना दिसतात. अशावेळी केवळ मल्टिपल मायलोमाच नव्हे तर असे अनेक प्रकारचे रुग्ण ज्यांची आयुष्याची प्रत केवळ सुधारली नाही तर त्यांना दीर्घायुष्यही मिळाले हे सातत्याने पाहायला मिळतं. इथे प्रामुख्याने नमूद करावे असे एक रुग्ण म्हणजे कर्नाटकमधील एका मोठ्या विश्वविद्यालयामध्ये मोठ्या पदावरती कार्यरत असणारी ही व्यक्ती, ज्यावेळेला रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आले त्यावेळेला वयवर्ष 62, ह्या रुग्णाचे निदानच प्रगतावस्थेत झाले. उपलब्ध चिकित्सा पद्धती नेहमीप्रमाणे स्वीकारल्या गेल्या. दुर्दैवाने त्यांच्या कॅन्सर तज्ज्ञांनी या चिकित्सांचा अपेक्षित उपयोग होताना दिसत नाही असे सांगितले. एकीकडे कॅन्सर तज्ज्ञांचा हा निर्वाळा, दुसरीकडे दैनंदिन वाढणारी लक्षणं, दोन्ही हातांमध्ये तीव्र वेदना, भूक लागेनाशी झाली, वजन झपाट्याने कमी व्हायला लागलं आणि या आजाराचा किडनीवरतीही वाईट परिणाम होऊन किडनीचं काम धोक्यात आलं. अशा अवस्थेमध्ये ही व्यक्ती रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आली. या अवस्थेमध्ये सर्वप्रथम आयुर्वेदीय निदान केलं गेलं, मग रुग्णाच्या आयुष्याची प्रत कशी सुधारेल आणि दीर्घायुष्य कसं मिळेल याकरिता चिकित्सा योजना सुरू केली. आज ज्या रुग्णाला कोणतीही इतर चिकित्सा पद्धती उपलब्ध नाही असा निर्वाळा दिलेला असूनसुद्धा हे रुग्ण सुमारे 5 वर्ष अजूनही जिवंत आहेत. या आजाराचं किंवा इतरही कोणतंही लक्षण नाही, सातत्याने केल्या जाणाऱ्या तपासण्यांमध्ये किडनीचे काम पूर्ववत सुरू झालं आणि मल्टिपल मायलोमाच्या इतर रक्ताच्या तपासण्यांमध्ये सुद्धा सुधारणा दिसून आली.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बिंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना मल्टिपल मायलोमा या रक्ताच्या कर्करोगाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.